दुसरे इतिहास अध्याय 11. यरुश्लेमेला आल्यावर रहबामाने 180,000 उत्तम योद्धे जमवले. यहुदा आणि बन्यामिन या घराण्यांमधून त्याने ही निवड केली. इस्रायलाशी युद्ध करून स्वतःकडे राज्य खेचून आणण्यासाठी त्याने ही जमवाजमव केली. पण परमेश्वराचा मनुष्य शमाया याच्याकडे परमेश्वराचा संदेश आला. परमेश्वर त्यास म्हणाला, शमाया, यहुदाचा राजा शलमोन पुत्र रहबाम याच्याशी तू बोल, तसेच यहुदा आणि बन्यामिन इथल्या इस्रायल लोकांशीही बोल. त्यांना म्हणावे, परमेश्वराचे म्हणणे असे आहे, आपल्या बांधवांशी लढू नका, प्रत्येकाने घरी जावे, मीच हे सर्व व्हायला कारणीभूत आहे. तेव्हा राजा रहबाम आणि त्याचे सैन्य यांनी परमेश्वराचा संदेश मानला आणि ते परत गेले. यरबामावर त्यांनी हल्ला केला नाही. रहबाम यरुश्लेमेमध्ये राहिला. हल्ल्यांचा प्रतिकार करायला सज्ज अशी भक्कम नगरे त्याने यहुदात बांधली. बेतलेहेम, इटाम, तकोवा, बेतसूर, शोखो, अदुल्लाम, गत, मारेशा, जीफ, अदोरईम, लाखिश, अजेका, सरा, अयालोन व हेब्रोन या तटबंदी असलेल्या नगरांची डागडुजी केली. यहुदा आणि बन्यामिन मधली ही नगरे चांगली भक्कम करण्यात आली. किल्ले मजबूत झाल्यावर रहबामाने त्यांच्यावर नायक नेमले. अन्न सामग्री, तेल, द्राक्षारस यांचा साठा त्याने तेथे केला. प्रत्येक नगरात ढाली आणि भाले यांचा पुरवठा करून गावे अधिकच मजबूत केली. यहुदा आणि बन्यामिन मधील ही नगरे आणि तेथील लोक यांना रहबामाने आपल्या नियंत्रणाखाली ठेवले. सर्व इस्रायलामधील याजक आणि लेवी रहबामाशी सहमत होते. ते त्यास येऊन मिळाले. लेवींनी आपली शेती आणि मालमत्ता सोडली आणि ते यहुदा व यरुश्लेम येथे आले. परमेश्वरा प्रित्यर्थ याजकाचे काम करायला यरबाम आणि त्याचे पुत्र यांनी लेवींना हकून लावले, म्हणून ते आले. यरबामाने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले. इस्रायलाच्या सर्व वंशातील जे लोक इस्रायलाचा देव परमेश्वर याच्यासाठी एकनिष्ठ होते, तेही लेवींनी इस्रायल सोडल्यावर त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वरास यज्ञार्पणे करण्यासाठी यरुश्लेमला आले. त्यामुळे यहुदाचे राज्य बळकट झाले. त्यांनी शलमोनाचा पुत्र रहबाम याला 3 वर्षे पाठिंबा दिला. या काळात त्यांनी दाविद आणि शलमोन यांच्यासारखेच आचरण ठेवले. रहबामाने दाविद पुत्र यरिमोत आणि इशाय पुत्र अलियाब याची कन्या अबिहाईल यांच्यापासून झालेली महलत हिच्याशी विवाह केला. महलतापासून रहबामाला यऊश, शमर्या आणि जाहम हे पुत्र झाले. मग रहबामाने माकाशी विवाह केला. माका ही अबशालोमाची कन्या. माकाला रहबामापासून अबिया, अत्यथय, झिजा आणि शलोमी हे पुत्र झाले. रहबामाचे आपल्या इतर पत्नी आणि उपपत्नी यांच्यापेक्षा माकावर अधिक प्रेम होते. माका अबशालोमाची नात. रहबामाला 18 पत्नी आणि 60 उपपत्नी होत्या. त्यास 28 पुत्र आणि 60 कन्या होत्या. माकाचा पुत्र अबिया याला रहबामाने सर्व भावंडांमध्ये अग्रक्रम दिला, कारण त्यास राजा करावे अशी त्याची इच्छा होती. रहबामाने मोठ्या चतुराईने आपल्या सर्व पुत्रांना यहुदा आणि बन्यामिन येथील भक्कम तटबंदी असलेल्या नगरांमध्ये विखरून ठेवले. त्यांना उत्तम रसद पुरवली, त्यांची लग्ने लावून दिली.